नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी आसियान फुडाऱ्यांनी जोडपणान आसियान भारत संबंधांमदल्या प्रगतीचो आढावो घेतलो आनी व्यापक धोरणात्मक भागीदारी मजबूत करपाच्या उपक्रमार चर्चा केली. आपल्या उलोवपांत मोदी हांणी आसियान एकता, आसियान केंद्रीकरण आनी इंडो पॅसिफीक वेल्या आसियान दृश्टीकोनाक भारताचो तेको आसपाचो पुनरुच्चार केलो. आसियान कम्युनिटी विजन 2045 स्विकारल्या बद्दल तांणी आसियानाचे कौतुक केले. तांणी आसियान भारत व्यापक धोरणात्मक भागीदारी 2026-2030 अंमलात हाडपाक आसियान भारत कृती आराखड्यांत अंमलबजावणी खातीर विस्तारीत तेको जाहीर केलो. सुरक्षीत दर्या वातावरणा खातीर तांणी दुसरी आसियान भारत संरक्षण मंत्र्यांची बसका आनी दुसरी आसियान भारत दर्या सराव आयोजीत करपाचोय प्रस्ताव मांडलो. भारतीय सैन्य आयज 79वो इन्फेंट्री दीस मनयता. हो दीस स्वतंत्र भारतातल्या पहिल्या लष्करी घटनेची याद म्हणून मनयतात, जेन्ना भारतीय सैन्यान 27 ऑक्टोबर 1947 काश्मीर देगणात भारतीय भुईर जाल्ल्या पहिल्या हल्ल्याक धावण आयले. राष्ट्राच्या सार्वभौमत्वाक आनी प्रादेशीक अखंडतेक निर्माण जाल्ल्या धोक्याक प्रतिसाद म्हणून भारतीय सैन्याचे मुखेल पंगड श्रीनगरात हवाई मार्गान देंवले. पायदळाचे महासंचालक लेफ्टनंट जनरल अजय कुमार आनी सगळ्या माजी सैनिक आनी सेवारत पायदळ सैनिकांक या दिसाच्यो हार्दिक शुभेच्छा दिल्यो आनी तांच्या अटल धैर्य, व्यावसायिकता आनी कर्तव्याप्रती दृढ समर्पणाचे कौतुक केले.
This day, the nation pays tribute to the supreme sacrifices made by the brave hearts of infantry, whose valor and dedication continue to safeguard our freedom and sovereignty. We remain grateful to the families of those heroes for their resilience and strength. I convey my best wishes to all ranks of infantry on this proud occasion and wish them continued success in their future endeavors in service to our great nation.
केंद्रीय गृहमंत्री आनी सहकार मंत्री अमित शाह हांणी आयज मुंबयत इंडिया मॅरीटायम सप्तकाचे उक्तावण केले. ह्या वेळार उलयतना शाह हांणी म्हळें की भारताचो दर्या दृश्टीकोन सुरक्षितता, स्थिरता आनी आत्मनिर्भरतेर आधारीत आसा. हालींच्या काळांत केल्ल्या व्यापक संरचनात्मक सुदारणांनी भारत एक मजबूत दर्या शक्त म्हणून उदेता. ह्या मेळाव्यात उलयतना केंद्रीय बंदर, जहाज बांदणी आनी उदका मार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल हांणी म्हळें की इंडिया मॅरीटायम वीक हो जगातलो सगळ्यांत प्रमुख दर्या मेळाव्यापैकी एक जाला, जातूंत 85 देश, 500 परस अधिक प्रदर्शक आनी 40 व्यासपीठांचो सहभाग आसा.
में सी बिल्डिंग इंडस्ट्री में टॉप 5 में भारत होगा. नए मेगा और डीप ड्राफ्ट पोर्ट्स का निर्माण हम कर रहे हैं. पोर्ट हैंडलिंग में 10,000 मिलियन मेट्रिक टन प्रति वर्ष का हमने लक्ष्य रखा है. पोर्ट ट्रांसपोर्ट को पूरी तरह से डिजिटाइज कर लिया गया है और इसके साथ ही भारत इंडिया मिडल ईस्ट यूरोप इकोनॉमिक कॉरिडोर, ईस्टर मैरिटाइम कॉरिडोर, नॉर्थ साउथ ट्रांसपोर्ट कॉरिडोर जैसे कनेक्टिविटी प्रोजेक्ट
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी आज देशाच्या संरक्षण उत्पादनात खासगी क्षेत्राच्या वाढत्या सहभागार उजवाड घालो आनी सांगले की भारताची संरक्षण निर्यात आता विक्रमी 23,500 कोटी रुपया मेरेन पावल्या. नवी दिल्लीत जाल्ल्या SIDM वार्षिक परिषदेत उलयतना मंत्र्यांनी अधोरेखित केले की फाटल्या दशकांत देशाचे देशांतर्गत संरक्षण उत्पादन 1.5 लाख कोटी रुपया परस चड विक्रमी उत्पादन जाला आनी खासगी क्षेत्राकडच्यान 33,000 कोटी रुपया परस चड रक्कम मेळटा. ऑपरेशन सिंदूराच्या यशाचे कौतुक करताना मंत्र्यांनी उद्योग झुजाऱ्यांची नाविन्यपूर्णता, डिझाईन आनी उत्पादन या क्षेत्रात अथक परिश्रम केल्ल्याबद्दल कौतुक केले. सिंग हांणी लष्कर, नौदळ आनी हवाई दळासयत खुबशा धोरणात्मक समजिकायेच्या कबलाती वरवीं उद्योग आनी सशस्त्र दळांमदीं म्हत्वपूर्ण सहकार्य स्थापित केल्ल्या बद्दल SIDM चे कौतुक केले.
अटैक के बाद जिस तरह से हमने ऑपरेशन सिंदूर को अंजाम दिया है, उसके बाद स्थितियां कुछ ऐसी बनी थी कि युद्ध हमारे दरवाजे पर दस्तक दे रहा था. हालांकि हमारी सेनाएं किसी भी स्थिति में अपनी सीमाओं की सुरक्षा करने के लिए पूरी तरह तैयार हैं, लेकिन मैं बस यह कहना चाहता हूं कि दुनिया में पीस और लॉ एंड ऑर्डर में अनसर्टेनिटी तो बढ़ ही गई. हमें हर डोमेन को सावधानी से एनालाइज करते हुए अपने स्टेप्स उठाने होंगे.
भारतीय हवामान विभागान आज आंध्र प्रदेश, पूर्व राजस्थान, गुजरात, केरळ, माही, कोकण, गोवा, ओडिशा, रायलसीमा, तमिळनाडू, पुडुचेरी, करैकल आनी कर्नाटकाच्या दर्या भागांत घोग्यांनी ते अतिघोग्यांनी पावस पडपाचो अंदाज दिला. काल बहारीनात जाल्ल्या आशियाई युवक खेळांत भारतीय लिफ्टर प्रिती स्मिता भुईन नवीन युवा वर्ल्ड विक्रम स्थापन केलो. चलियांच्या 44 किलो स्पर्धेत वांटो घेऊन तिने क्लीन अँड जर्कांत 92 किलो वजन यशस्वीपणान उखल्ले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. नमस्कार.